नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी मानसी वाळवे तुमकां प्रादेशीक खबरो दिता. जिवीत आनी भलायकी विम्या संबंधी जीएसटीचे प्रस्न सुटावे करपा खातीर जीएसटी मंडळान स्थापन केल्ल्या मंत्रीगटाचे वांगडी म्हूण मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांची नियुक्ती जाल्या. बिहाराचे उपमुखेलमंत्री सम्राट चौधरी हे मंत्रीगटाचे संघटक आसात. हालीच जीएसटी मंडळाची दिल्लीत बसका जाली. हे बसकेंत चर्चा जाले उपरांत जिवीत आनी भलायके विशीं मंत्रीगटाची स्थापना जाल्या. गोंयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे सयत मंत्रीगटाचे वट्ट 13 वांगडी आसात. हातूंत मेघालयाचे मुखेलमंत्री कोनराड संगमा हांचे सयत हेर राज्यांच्या मंत्र्यांचोय आस्पाव आसा. मंत्रीगटाक 30 ऑक्टोबर 2024 मेरेन नियाळ सादर करचो पडटलो. सध्याच्या जीएसटी दराचो नियाळ घेऊन नव्या दरांची सुचोवणी मंत्रीगटाक करची पडटली. ज्येष्ठ नागरिक मध्यमवर्गीय दुयेती हांचे खातीर आशिल्ल्या विमा येवजणेचो जीएसटीचो प्रस्ताव तयार करचो पडटलो. राज्यातल्या शाळा महाविद्यालयांनी 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर मेरेन वेगवेगळ्या नितळसाण कार्यावळींची आखणी केल्या. अंदू स्वभो स्वच्छता संस्कार स्वच्छता या मध्यवर्ती संकल्पनेखाला नितळसाण मोहिमेच्यो कार्यावळी जातल्यो. उच्च माध्यमिक विद्यालया आणि महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा येवजण विभागांनी या स्वच्छताय मोहिमेत व्हडा नेटान वाटो घेवचो अशें सरकाराच्या खेळ आणि तरणाटे वेव्हार मंत्रालयान मागला. 2 ऑक्टोबराक स्वच्छता पंदरसीचो समारोप जातलो. आपले कार्यालय इमारती भोवतणीचो वाठार वा भौशीक सुवाती नितळ करत या मोहिमेचो समारोप करचो अशें खात्यान जारी केल्ल्या परिपत्रकांत म्हळा. खंयचीय कला सादर करपी कलाकाराचो फावो तो भोवमान सन्मान जावप गरजेचे आसा आनी राज्यातल्या सगळ्या कलाकारांचो योग्य तो भोवमान जातलो अशें कला आनी संस्कृती मंत्री गोविंद गावडे हांणी सांगला. केरी फोंड्या सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या इनामा भेटोवण सुवाळ्यांत ते केरी वेताळ सभाघरांत उलयताले. केरी गावची उदरगत आपणे प्राधान्यक्रमान घेतल्या आनी ह्या वाठारांतली चडशी उदरगतीची कामां जाल्यात अशें तांणी सांगले. 1975 वर्सा स्थापन जाल्ल्या केरी सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे अंदू भांगरा उत्सवी वर्स. ह्या वर्सा निमतान गांव तशेंच तालुको पावण्यार तरेकवार कार्यावळी घेतिल्ल्यो ताची इनामां वाटप मंत्री गोविंद गावडे हांच्या हस्तुकी जाले. इनामां भेटवण सुवाळ्या उपरांत कला आनी संस्कृती खात्यान पुरस्कृत केल्ली गणेशोत्सव यात्रा ही लोकनाच कार्यावळ सादर जाली. गोंयासयत उत्तर प्रदेश मध्य प्रदेश झारखंड पंजाब आनी महाराष्ट्र अशा स राज्यांतल्या लोककला पथकांनी पंगडांनी लोकनाचांचे सादरीकरण केले. मुस्लिम धर्मातले प्रेषित महम्मद पैगंबर हांच्या जन्मदिसाची परब म्हूण ईद मिलाद ही परब मनयतात. काल मडगांवासयत गोंयांत जायत्या सुवातींनी ह्या निमतान मुस्लिम भावांनी जुलूस फेऱ्यो काडल्यो. मडगांवांत काल हे निमतान पाजीफोंड हांगाच्या मुखेल मशिदींतल्यान जुलूसाची फेरी भायर सरिल्ली. तातूंत मोठ्या प्रमाणांत भाविकांनी वांटो घेतिल्लो. मडगांव शाराक भोंवतडो घालून ही फेरी फातोड्डा रविंद्र भवन वाठारांत वचून परत पाजीफोंड मार्गान मशिदी कडेन येवन हो जुलूस सोंपलो. ह्या वेळार उलयतना गोवा हज समितीचे अध्यक्ष उरफान मुल्ला हांणी महम्मद पैगंबर हांची जयंती हो मुस्लिम भावां खातीर एक व्हड दबाजो जावन आसा. मुस्लिम भाव आपली उमेद मनोवपा खातीर अशे जुलूस काडटात. हे जुलूस एके शिस्तीन काडटात. दुसऱ्यांक त्या खातीर अडचण येवची ना हाची पुराय जतनाय घेतात अशें सांगून ह्या मिरवणुकीन बाकीच्याय समाजा कडल्यान बरो तेको मेळटा अशें सांगून गोंयच्या लोकांचे उपकार मानले. बोरी पूल बांदपा खातीर जमीन संपादीत करपाची प्रक्रिया सुरू आसा आनी ही प्रक्रिया निमण्या पावण्यार आसा अशी माहिती उदका मंत्री सुभाष शिरोडकार हांणी दिली. ही जमीन संपादनाची प्रक्रिया 20 ऑक्टोबर मेरेन पुराय जातली अशें तांणी सांगले. हे खातीर सल्लागार एजन्सी कडल्यान पुलाचे फुडले काम सुरू करतले. हो नवो पूल गरजेचो आसा. पूर्ण पूल दुबळो जाल्ल्यान हो नवो पूल बांदप सुरक्षेच्या नदरेन म्हत्वाचे आसा आनी हे खातीर उण्यांत उणी जमीन सरकार वापरतले अशें तांणी लोकांक सांगला. ज्या शेतकारांची जमीन वता तांकां पुराय लुकसाण भरपाय सरकार दितले. शेतकारांकडेन उलोवणी करून हे विशीं फावो ते उपाय घेतले अशी माहिती तांणी दिली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.